अपुष्प वनस्पती अर्थात नॉन फ्लावरिंग प्लांट्स, ज्या वनस्पतींना फुलं येत नाहीत अशा वनस्पतींना अपुष्प वनस्पती किंवा क्रिप्टोगॅम्स असे म्हणतात. जलवाहिन्या आणि रसवाहिन्या यांचा अभाव असलेल्या, तसंच पाने, खोड, मूळ ही वैशिष्ट्यदर्शक इंद्रिये नसलेल्या अपुष्प वनस्पतींचे थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा हे विभाग होतात. मूळ, खोड, पानं हे अवयव आणि जलवाहिन्या आणि रसवाहिन्या स्पष्ट असलेल्या, पण फुले, फळे आणि बीजे यांचा अभाव असलेल्या अपुष्प वनस्पतींना टेरुडोफायटा असे म्हणतात, थॅलोफायटा. या वनस्पतींची संरचना अतिशय साधी असते. त्या एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात. त्या बहुपेशीय असल्या तर अनेक पेशी एकत्र येऊन त्यांची वसाहत बनते, किंवा पेशी एकापुढे एक जोडल्या जाऊन तंतू तयार होतात. या वनस्पतींना मूळ, खोड, पान असे अवयव नसतात. प्रजनक अंगके एकपेशीय असतात. जीवनचक्रात पिढ्यांचे एकांतरजनन आढळून येत नाही. थॅलोफायटा या विभागात शैवाल, जीवाणू, कवके व शैवक लायकेन यांचा समावेश होतो. शैवाल या सर्वात साध्या संरचनेच्या एकपेशीय तसेच बहुपेशीय हरित वनस्पती आहेत. बहुतांशी शैवाले पाण्यात वाढतात, डबकी, तळी, नद्या, समुद्र अशा विविध ठिकाणी, तसंच उष्ण झऱ्यामध्ये आणि बर्फाखालीही त्यांचं अस्तित्व दिसतं. रंगानुसार शैवालांचं वर्गीकरण केलं जातं. नील, हरित शैवाल कुठळींमध्ये किंवा लांब धाग्यांच्या स्वरूपात असतात. हरित शैवाले समुद्रात सापडतात. काही शैवाले जमिनीवरच्या ओलसर पृष्ठभागावर वाढून एक हिरवा तवंग तयार करतात. शैवालांमध्ये पेशी विभाजन, खंडन, बीजाणू आणि युग्मक याद्वारे प्रजनन होते. जलपरिसंस्थेतील अनेक प्राण्यांचे अस्तित्व शैवालावर अवलंबून असते. शैवालात जीवनसत्वे आणि क्षार विपुल प्रमाणात असतात. नॉस्टॉक, अनाबीना, स्पायरोगायरा, क्लोरेला, लॅमिनेरिया, जेलिडियम ही शैवालांची काही उदाहरणे आहेत. जीवाणू अतिशय सूक्ष्म असणारे हे एकपेशीय सजीव सर्वत्र आढळून येतात. जीवाणू हे गोल, दंडाकृती, सर्पिल, अर्धविरामाकृती आकाराचे असतात. जीवाणूंमध्ये स्वयंपोषी आणि परपोषी असे दोन प्रकार आढळतात. काही जीवाणूंना श्वसनासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो, तर काही ऑक्सिजन विना जगू शकतात. जीवाणूंमध्ये द्विखंडन पद्धती, कलिकायन, कणी, आंतरबीजाणू आणि लैंगिक प्रजनन या पद्धतीने प्रजनन होते. मानवाच्या दृष्टीने कोलाय, लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, रायझोबियम इत्यादी जीवाणूंच्या प्रजाती उपयुक्त आहेत, तर क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम, सेगेला, व्हिब्रिओ कॉलेरी इत्यादी प्रजाती उपद्रवी आहेत. कवके हे एकपेशीय तसेच बहुपेशीय सजीव असून ते परजीवी असतात. परोपजीवी कवके सजीवांपासून अन्न मिळवतात, तर शवोपजीवी कवके मृत वनस्पती, प्राणी किंवा कार्बनी पदार्थांपासून अन्न मिळवितात. कवकाच्या शरीराला कवकजाल असे म्हणतात. ते कवकतंतूंचे बनलेले असते. कवकतंतूंच्या भित्ती कायटिनाच्या असतात. कवकांचे प्रजनन बीजाणूंद्वारा किंवा लैंगिक पद्धतीने होते. कवकांमुळे मृत वनस्पती आणि प्राणी यांचे विघटन होते. म्युकर, रायझोमस, पेनिसिलियम, यीस्ट, तांबेरा, काजळी, भूछत्रे इत्यादी कवकांची उदाहरणे आहेत. शैवाक हे कवक आणि शैवाल यांच्या निकट सहचर्यातून निर्माण झालेले संयुक्त सजीव आहेत. सहजीवनाचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. शैवाल पेशी कवकजालात संरक्षित राहतात, शिवाय कवकतंतू त्यांना पाणी आणि क्षार यांचा पुरवठा करतात. याच्या मोबदल्यात शैवाल पेशी प्रकाश संश्लेषणात तयार झालेले अन्न कवकांना पुरवितात. अनेक शैवाकांची शरीरे मूळ कवक किंवा शैवालांपेक्षा वेगळीच असतात. असनिया, पामेलिया, रेनडियर मॉस, ओक मॉस, ऑरसिन, दगडफूल, क्लॅडेनिया इत्यादी शैवाकांची उदाहरणे आहेत. ब्रायोफायटा. या वनस्पतींना हरिता किंवा शेवाळी वनस्पती असेही म्हणतात. या वनस्पती एकत्र गटात वाढून पृष्ठभागावर मखमली किंवा पसरट चटया तयार करतात. या वनस्पतींना मुळे, खोड, पान वगैरे अवयव नसतात, मात्र यामध्ये बहुपेशीय लैंगिक अवयव असतात. त्यास स्त्रीधानी व पूधानी असे म्हणतात. या वनस्पती स्थलवासी असल्यामुळे प्रजनन प्रक्रियेत पाणी आवश्यक असते. वनस्पतींच्या सान्निध्यात भरपूर पाणी असेल तरच पूधानी आणि स्त्रीधानी यांचे फलन यशस्वी होऊन युग्मनज तयार होतो. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींच्या जीवनचक्रात युग्मधारी व बीजाणूधारी अशा दोन अवस्था असतात. या दोन अवस्था एकामागून एक येतात. ब्रायोफायटा थंड आणि ओलसर जागी उत्तम वाढत असल्यामुळे त्यात इतर वनस्पतींच्या बिया रुजतात. ब्रायोफायटामुळे जमिनीची धूप थांबते. फ्युनेरिया, पॉलीट्रायकम इत्यादी मॉस प्रकारांबरोबर रिक्सिया, मार्केन्शिया यासारख्या लिव्हरवर्सच्या ब्रायोफायटांमध्ये समावेश होतो. टेरिडोफायटा. या विभागातील वनस्पती खऱ्या अर्थाने सर्वप्रथम भूनिवासी वनस्पती होत. या वनस्पतींची संरचना मूळ, खोड आणि पान अशा अवयवांची असते. तसंच या वनस्पतींमध्ये रसवाहिन्या आणि जलवाहिन्या या वाहक ऊती स्पष्ट आढळतात. यांच्या जीवनचक्रात बीजाणूधारक अवस्था अधिक प्रभावी आणि प्रगत असते. बीजाणूधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती होते. बीजाणू रुजल्यानंतर युग्मकधारी अवस्था सुरू होते. या विभागातील काही वनस्पतींना नेचे असे म्हणतात. उदाहरणार्थ टेरिस, नेफ्रोलेपिस, सायलोटम, लायकोपोडियम, सिलॅजिनेला, ऍक्विसिटम इत्यादी टेरिडोफायटाची अन्य उदाहरणे आहेत. अपुष्प वनस्पतीतील जातींची संख्या सुमारे 1,10,000 असावी. त्यांचा प्रसारही फार मोठा आहे. यातील कित्येक वनस्पती फार प्राचीन आहेत. कोट्यवधी वर्षांपूर्वी टेरिडोफायटा वर्गातील वनस्पती गाडल्या गेल्यामुळे दगडी कोळसा आणि खनिज तेल वायू यासारखी इंधने निर्माण झाली आहेत. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे वनस्पतींचे वर्गीकरण पूर्वीचे आहे. आर एच व्हिटकर यांच्या अत्याधुनिक वर्गीकरण पद्धतीनुसार 1969 पासून सजीवांच्या 5 सृष्टी मानल्या जातात. त्यानुसार जीवाणू आणि कवक या वेगळ्या सृष्टी आहेत. हरित शैवाले वगळता इतर शैवालांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीत होतो. म्हणजे थॅलोफायटापैकी फक्त हरित शैवाले वनस्पती सृष्टीत येतात. ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांचा मात्र वनस्पती सृष्टीतच समावेश होतो. ही नोंद बिजूर शोभना आणि देशमुख नरेंद्र यांनी संयुक्तरित्या लिहिली आहे.